आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत तेजश्री प्रधान सोबत. आणि तेजू, आता मला हेच विचारायचं की प्रिकॉशन म्हणून सगळ्या आपल्या लिसनर्सला काय एक मेसेज देशील तू?
आपल्या देशामध्ये एक अॅटिट्यूड आहे की हा आम्हाला काय नाही होणार, हे उगाच फॉरेनर्स असतं, ह्यांना उगाच काय म्हणतात ना की आपण स्पायसी खातो, आपण कसेही राहतो, असं आपल्याला एक वेगळा, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की आपलं शरीर 12 गावाचं पाणी पचवू शकतं. पण एक भारतामधला जास्त अटिट्यूड आहे की आम्हाला काहीच होत नाहीये, एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा नका ठेव, कारण हा आपल्या आणि आपल्या जवळपासच्या लोकांचा एन्व्हायरमेंट साठी सुद्धा हा अटिट्यूड चांगला नाहीये. त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या बाबा, नीट असाल तर बाकीच्यांना, तुमच्या माणसांना नीट सांभाळाल. आणि मला खरंच सांगावं असं वाटतंय, हे ह्युमन टेंडन्सी आहे की एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर आपल्याला खूप डेस्परेटली ती करावीशी वाटते. दॅट्स अ ह्युमन नेचर अँड नथिंग रॉंग इन इट. बट त्याच वेळी आपण आपल्या मनावर संयम ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय तसं ट्रस्ट मी, मलाही वाटतंय बाहेर पडावं, फिरावं, मजा करावी. पण इट्स ओके, इट इज रिअली ओके टू बी एट युअर प्लेस. आणखी एक दोन महिने किंवा जे काय आपल्याला 21 दिवस सांगितलेत, आपण जरा शांतपणे घरी राहूया अँड ट्रस्ट ना आजारांना आपण आपल्या देशातून बाहेर घालूया.
93.5 रेड एफएम बजाते रहो.